दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्कशॉपचं पीक जोमाने वाढतं. निरनिराळ्या विषयांवरची वर्कशॉप्स या काळात घेतली जातात, ज्यातही अभिनयाच्या वर्कशॉपचं प्रमाणही पुष्कळ असतं. शिवाय आता कोरोनानंतर ऑनलाईन ऑडिशन्स आणि वर्कशॉपचं प्रमाणही बरंच वाढलं आहे. अगदी देशांच्या सीमा ओलांडून ह्या ऑडिशन्स आणि वर्कशॉप सुरू असतात. आता ह्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती फसवणुकीचे प्रकारही होऊ लागलेत. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीनं ऑनलाईन ऑडिशन्सच्या जाळ्यात अडकून काही लाख रुपये गमावल्याची घटना नुकतीच घडली. यालाच कास्टिंग फ्रॉड्स, सोशल मीडिया सेक्स्टॉर्शन, जॉब फ्रॉड्स असंही म्हटलं जातं. अशा ट्रॅप्समध्ये अडकून कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी हा सगळा प्रकार नक्की काय असतो हे जाणून घेऊया आजच्या सायबर वीकलीमध्ये. के पॉप म्हणजेच कोरियन पॉप म्युझिकनं भारतीय तरुणाईला आणि जेन्स ही पिढीला अक्षरशः वेड लावला आहे. इतकंच नाही तर कोरियन सिरियल्स म्हणजे के ड्रामाज पासून कोरियन फूड पर्यंत सगळ्याचीच प्रचंड क्रेज भारतात आहे. ही लाट फक्त शहरी भागात आहे असं नाही, कामाच्या निमित्ताने लहान मोठ्या गावांमधून फिरताना, मुलांशी बोलताना ही क्रेज सगळीकडे आहे हे प्रकर्षाने जाणवून जातं. अशी किंवा अशी अशी टिपिकल के पॉप किंवा कोरियन सायन्स असलेली व्हॉट्सअप डीपीज, इन्स्टा स्टोरीज महानगरांपासून छोट्या गावांपर्यंत सर्वत्र बघायला मिळतात. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे कास्टिंग काउच बद्दल बरंच बोललं गेलं होतं. आता सायबरच्या जगतात के पॉप के ड्रामाचं स्वप्न बघणाऱ्या मुलामुलींना फसवायलाही सायबर गुन्हेगार सज्ज झालेले आहेत हे विसरता कामा नये. अलीकडेच पुण्यात घडलेली घटना, 13 आणि 14 वर्षाच्या दोन मुली, दोघींनाही उत्तम नाचता येत होतं, त्यामुळे साऊथ कोरियाला जाऊन के पॉप इंडस्ट्रीमध्ये आपण डेब्यू करू शकतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी थेट घर सोडलं. मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ म्हणत घर सोडून मुंबई गाठणाऱ्या मुला मुलींप्रमाणे या दोन चिमुरड्या मुलींनी घर सोडलं आणि त्या मुंबईला आल्या. त्यांना इंटरनेटवरती के पॉप इंडस्ट्रीत जाण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांची माहिती मिळाली होती. आपल्याला छान नाचता येतं तर आपणही के पॉप आयडल होऊ शकतो, निदान तसा प्रयत्न करून बघता येऊ शकतं असं त्यांना वाटलं आणि त्या संस्थांची कुठलीही माहिती न काढता, कोणाही मोठ्या व्यक्तीशी न बोलता त्या मुंबईला आल्या. साऊथ कोरियाला जाण्यासाठी किंवा खरं तर भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा, विमानाचं तिकीट या गोष्टी लागतात याची कसलीही कल्पना त्यांना नव्हती. फक्त इंटरनेटवरती मिळालेल्या कुठल्याशा संस्थेच्या डिटेल्स त्यांच्याकडे होत्या. पुण्याहून पळून गेलेल्या ह्या दोन मुली नशिबानी कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नाहीत आणि सुखरूप घरी पोचल्या. पण असं झालं नसतं तर ही बातमी वाचत असताना एक दिवस आपण माधुरी दीक्षित नाहीतर अमिताभ बच्चन बनणार हे स्वप्न उराशी बाळगलेले अनेक तरुण चेहरे मला आठवले. पूर्वी म्हणजे इंटरनेटच्या आधी ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या भारतभरातल्या मुला मुलींसाठी हिंदी सिनेसृष्टीच सगळं काही होतं. पण काळ बदलला, इंटरनेटचं जाळं पसरलं, सोशल मीडिया आला आणि मनोरंजनाचं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं. कालपर्यंत ज्यांना लांबून बघत होतो, ऐकत होतो, त्यांच्याशी डीएमच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आणि मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ स्वप्न थेट नेक्स्ट लेवल गेलं. 2012 साय ह्या कोरियन आयडलचं गंगनम स्टाईल हे गाणं आलं आणि भारतामध्ये कोरियन इंडस्ट्रीची आणि एंटरटेनमेंटची लाट उसळली. पाठोपाठ BTS, मग ब्लॅक पिंक या के पॉप ग्रुप्सनी मुलांच्या मनाचा ताबा घेतला. या सगळ्याच के पॉप ग्रुप्स आणि आयडल्सशी ऑनलाईन जगामुळे कनेक्शन सोपं झालं आणि मोठ्या शहरांपासून गाव खेड्यात राहणाऱ्या मुला मुलींना मुंबई ऐवजी साऊथ कोरियाचं स्वप्न पडायला सुरुवात झाली. त्यातच श्रिया लंका आणि अरिया या दोन भारतीय मुलींनी के पॉप आयडलमध्ये डेब्यू केल्यामुळे आपणही हे करू शकतो असं अनेकांना वाटायला लागलं आणि सायबर गुन्हेगारांना, मुलांना आणि त्यांच्या पालकांना ठगायला एक नवा विषय मिळाला. आपली मुलं के पॉप ऐकतात त्याविषयी रागराग अनेक घरांमधून बघायला मिळतो, किंवा टीनेजर हायस्कूल ड्रामा के ड्रामा मुलं बघतात याबद्दलही कुत्सित चर्चा होते. पण आपल्याकडे टीनेजर मुलामुलींसाठी म्हणून ना विशेष पुस्तकं आहेत, ना सिनेमे आहेत, ना सिरियल्स आहेत, ना वेबटून्स आहेत. मग मुलं का जॅपनीज अॅनिमे बघणार नाहीत, का हायस्कूल ड्रामा बघणार नाहीत, का त्यांच्याच वयाच्या मुलांनी गायलेली बनवलेली गाणी ऐकणार नाहीत? नवं वेगळं जे त्यांच्या जगण्याशी संबंधित आहे असं मुलांना ऐकायला बघायला वाचायला मिळणार असेल तर ते त्या गोष्टी करणार. वयाच्या 15व्या वर्षी के पॉप आयडल होऊन 25व्या वर्षी ग्लोबल स्टार होणारा जंगकुक आपल्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतात हे वेळ आहे हे नक्कीच, पण भारतात आजवर एकही के पॉप ग्रुपची कॉन्सर्ट झालेली नाही किंवा भारतात त्यांच्या ऑडिशन्सही होत नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे. वयात येत असताना सेलिब्रिटी क्रश असणं, आपणही ग्लॅमर जगात जावं, प्रचंड प्रसिद्ध व्हावं, खूप पैसे मिळवावे असं वाटणं स्वाभाविक आहे. आज सोशल मीडियामुळे आणि व्हॉट्सअपमुळे कास्टिंग ऑडिशन्स, जाहिराती, ऍक्टिंगचे क्लासेस, वर्कशॉप्सच्या जाहिराती सहज व्हायरल होतात. अमुक एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस मध्ये सिनेमात चान्स देतो अशा प्रकारच्या जाहिरातीही गळ टाकून बसलेल्या असतात. अनेकदा तरुण तरुणी यात अडकतात. त्यामुळे तुम्हाला के पॉप आयडल बनवतो, ऑडिशन्स कशा द्यायच्या हे शिकवतो, त्यासाठी तयार करतो, अगदी साऊथ कोरियाला घेऊन जातो किंवा तिथे ऑडिशन्सची सगळी मदत करतो, मुंबईतल्या एखाद्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये घेऊन जातो, तिथे चान्स देतो, अशा पद्धतीच्या जाहिराती मेसेजेस जर तुमच्या पर्यंत किंवा तुमच्या मुलांपर्यंत पोहोचत असतील तर ते खरे आहेत ना हे चेक करणं गरजेचं आहे. प्रसिद्ध के पॉप कंपन्या, प्रोडक्शन हाऊसेस यांच्या सगळ्यांच्या वेबसाईट्स असतात, त्यावर याचे बरेच तपशील मिळू शकतात. तसंच त्यांच्या ऑडिशन्स कधी कुठे चालतात या सगळ्याचे तपशील त्यांच्या वेबसाईटवर आणि इन्स्टा हँडल्स वरती सहज वाचायला मिळू शकतात. त्यामुळे अशा कुठल्याही के पॉप आयडल बनवू बघणाऱ्या एजंट लोकांच्या तावडीत आपण आणि आपली मुलं येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कारण फसवणूक फक्त आर्थिक होते असं नाही तर ह्युमन ट्रॅफिकिंग पासून सेक्सटॉर्शन पर्यंत अनेक धोके असू शकतात. आता जाणून घेऊया आपण खबरदारी कशी घ्यायची. खोटे शिक्के, सह्या, लेटर हेड अगदी हुबेहूब तयार करणं किंवा अगदी कंपनीचं वेब पेज, इन्स्टा प्रोफाईलही तयार करणं आज सहज शक्य आहे. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईट आणि इन्स्टा प्रोफाईलच आपण फॉलो करतो आहोत ना, चेक करतो आहोत ना, हे बघणं गरजेचं आहे. ऑडिशन्सची तयारी करून घेण्याचा दावा करणारी व्यक्ती जर तुमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट, व्हिसा चार्जेस, परदेशात जाण्यासाठीच्या तिकिटाचे पैसे किंवा इतर कुठल्याही कारणासाठी मोठ्या रकमा मागत असेल तर त्या देऊ नका. देण्याआधी 4 वेळा विचार करा, चौकशी करा. कोरोना नंतर ऑनलाईन ऑडिशन्स मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. झूम मीटिंग किंवा अशा कुठल्या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरच्या मीटिंग्स असतील तर ठीक आहे, पण ऑडिशन्ससाठी एखादं ऍप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करा असं जर कुणी सांगत असेल किंवा कुठली लिंक दिली असेल तर ते ऍप सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका, त्या लिंकवरती क्लिक करू नका. त्यातून तुमचं डिव्हाइस हॅक होण्याची आणि तुमचे फोटो व्हिडिओ यांचा ऍक्सेस मिळण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असू शकते. एकदा का तुमचे फोटो आणि व्हिडिओज गुन्हेगारांच्या हातात पडले की त्याचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही. अगदी ते फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून पॉर्न साईटवरती सुद्धा विकले जाऊ शकतात. अशा कुठल्याही एजंट, व्यक्ती किंवा संस्थेच्या बरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ कॉल शक्यतो टाळा. जर तुमचे फोटो आणि ऑडिशनसाठी बनवलेले व्हिडिओ तुम्ही शेअर केले असतील आणि ते मॉर्फ करून त्यावरून तुम्हाला ब्लॅकमेलिंग होत असेल तर ताबडतोब सायबर पोलिसांची मदत घ्या. अशा ब्लॅकमेलिंगला घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही तक्रार नोंदवू शकता. ही सगळी काळजी आवर्जून घ्या, तुमच्या मुलांपर्यंत ही माहिती पोचवा. स्क्रीन टाईम हा माझा चॅनल तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सायबर जगतामध्ये सुरक्षित वावरा.